श्री चांगदेव पासष्टी। ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार। मंडळी, कालपासून आपण चांगदेव पासष्टीची पहिली ओवी घ्यायला सुरुवात केली होती। पहिल्याच ओवीचं सौंदर्य पाहता पाहता आपला कालचा दिवस, कालचं निरूपण 20-22 मिनिटाचं ते संपलं होतं आणि पहिल्या ओवीलाच आपल्याला 2 दिवसपर्यंत घ्यावं लागत आहे। ओवी फार सुंदर। स्वस्ती श्री वटेषु जो लपोनी जगदा भासू, दावी मग ग्रासू प्रकटला करी। अशी ही ओवी, याच्यामध्ये अनेक गोष्टी आल्यात आणि निरूपणामध्ये आपण छान ज्ञानेश्वरीच्याही ओव्यांचा वापर केला। तू जया प्रति लपसी तया विश्व हे दाबीसी, प्रकटतई करीसी अवघेची तू। म्हणजे तुझा ज्याच्या ठिकाणी तू लपतोस तिथे तुझा आभास, तुझा आकार प्रकट होतो आणि जिथे तू नाहीस तिथे जग दिसते आणि जिथे जग नाही तिथे तू दिसतोस। जो लपोनी जगदा भासू दावी मग ग्रासू, आणि ग्रास केल्यानंतर मग प्रकटला करी। तर त्यामध्ये आपण दासबोधातली सुद्धा एक ओळी पाहिली होती, एक परब्रह्म संचले कदापि नाही विकारले, आणि त्या वेगळे भासले ते भ्रमरूप। इतर जे भासलं तो नुसता भ्रम होता आणि एक परब्रह्म ते चैतन्यच पूर्ण आहे। तर अंतकरण शुद्ध झाल्यानंतर आत्मबोध झाला, अंतकरण शुद्ध झालं आणि अंतकरण शुद्ध झाल्यानंतरच मग तो आत्मा प्रकट होतो, आणि आत्मज्ञानी सद्गुरूच आत्म्याला प्रकट करू शकतो। जगताच्या भासाचा ग्रास केल्याशिवाय आत्मा प्रकट होऊ शकत नाही, किंवा आत्मा प्रकट झाल्यानंतर या जगाचा आभास संपूर्ण नष्ट होतो। भगवद्गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये अर्जुनाला हाच बोध केलेला होता। फार सुंदर गोष्ट आली होती। 9वा अध्याय हा भक्तिप्रधान अध्याय ज्ञानेश्वरीचा, त्या अध्यायामध्ये सुद्धा माऊलीने हेच सांगितलं, म्हणूनी अर्जुना मी नसे ऐसा कवणू ठावसे, परी प्राणियांचे दैव कैसे जेन देखती माते। अर्जुना, मी नाही अशी जागाच नाही, असा कोणताच ठाव ठिकाणा नाही, पण प्राण्यांचे हे दुर्दैव त्यांना मी दिसू शकत नाही। हे आत बाहेर मिया कोंदले, जग निखिल माझेची ओतिले, की कैसे कर्म तयाड आले जे मी चिनाही म्हणती। किती दुर्दैव अशा प्राण्यांचे, या विश्वांमध्ये आत आणि बाहेर सर्वत्र तो भगवंतच भरून राहिला आहे, आणि असे असताना लोकांना हा भगवंत दिसत नाही। अशा दुर्दैवी प्राण्यांना या सर्व जगाचेच दर्शन घडते, सर्व जगच दिसते त्यांना, आणि मी सर्वत्र सदा भरून राहिलेला असताना ते फक्त मलाच पाहत नाही। माझे ज्ञान नसल्यामुळे त्यांना माझ्याऐवजी या सगळ्या जगाचं दर्शन होते, सगळं जग त्यांना दिसते, पण त्या जगामध्ये ठासून भरलेला ईश्वर मात्र दिसत नाही। माऊली ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी आणि त्यांचे नाना प्रकारचे अभंग, त्याशिवाय हरिपाठ, हे सर्व हे अमृताची वर्षे आहे। माऊलीचं जे सगळं साहित्य आहे, साहित्य नसून हे अमृताची वर्ष आहे, चैतन्याची वर्ष आहे, आणि या अमृतवाणीने आजपर्यंत अनेक लोकांना आणि साधकांना कृतार्थ केले आहे, नाही का? म्हणून म्हणतात की जे भगवंताच्या चरणी रमले त्यांचे जीवन धन्य झाले। जे जे सुदैवी आहेत त्यांनाच भगवंताचे चरण, त्यांनाच हरिनाम, त्यांनाच सत्संग, त्यांनाच ज्ञानेश्वरी, त्यांनाच माऊलीचं साहित्य मिळू शकते. ज्ञानेश्वरी हे गीता भाष्य आहे, आधीपासून सांगतोय. आणि ज्ञानेश ज्यावेळी चांगदेव 65 सुरू केली त्यावेळी सुद्धा सांगितलं मी की चांगदेव 65 म्हणजे या 65 ओव्या जरी असल्या तरी हे पूर्ण ज्ञानेश्वरीचं एक्सटेन्शन आहे. ज्ञानेश्वरीचाच हा विस्तार आहे. ज्ञानेश्वरीचे हे सूत्र आहेत किंवा ज्ञानेश्वरीतून काय घ्यायचं आहे ते प्रमेय अमृत एक कलशामध्ये भरलेलं अमृत आहे. आणि ज्ञानेश्वरी हे गीता भाष्य आहे. सर्वसामान्य भक्तांना गीतार्थ सुलभ व्हावा म्हणून त्या संस्कृत भाषेतून भगवद्गीतेवर ज्ञानोबारायांनी मराठी मातृभाषेतून हा ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ निर्माण केला किंवा भावार्थ दीपिका नावाचा ग्रंथ निर्माण केला. म्हणून काही गीतेचे महत्त्व कमी झाले का? उलट ते अधिकच वाढले. आणि माऊलीने ते सांगितलं सुद्धा की त्या संस्कृत गीतेसोबत जर ज्ञानेश्वरीच्या ओव्यासुद्धा वाचल्यात तर त्याचा आणखीनच अर्थ खुलून येतो. कारण तो नुसतं शब्दार्थ नाही आहे, तो भावार्थ आहे. त्याच्यामध्ये भाव दडलेला आहे. माऊलीच्या भाषेत सांगायचं म्हणजे त्यांनी सुरुवातीलाच पहिल्या अध्यायात सांगून दिलं होतं, एथ चातुर्य शहाणे झाले प्रमेय रुचीसी आले आणि सौभाग्य पोखले सुखाचे येथ. येथ चातुर्य शहाणे झाले म्हणजे चतुरपणाला सुद्धा शहाणपणा, शहाण्याला सुद्धा शहाणपणा, प्रमेयाला सुद्धा रुची, तत्वांना गोडी आली, चातुर्य हे शहाणे झाले आणि सुखाचे ऐश्वर इथे पुष्ट झाले. म्हणून गोडीला सुद्धा गोडी. फार सुंदर ओवी, माधुरी मधुरता शृंगारी सुरेखता रूढपण उचिता दिसे भले. केवढा मोठा उपकार आहे या ज्ञानेश्वर माऊलीचा की माधुर्याला सुद्धा मधुरता म्हणजे गोडव्याला सुद्धा गोडपणा, शृंगाराचा सुरेखपणा, योग्य वस्तूला आलेला रूढपणा यापासूनच चांगला दिसू लागला. आणि मातृभाषेबद्दलचा यथार्थ अभिमान त्यांनी व्यक्त केलेला दिसतो. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा जागोजागी जागोजागी मराठीचं कौतुक केलेलं आहे माऊलीने. माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतांते पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मेळवीन. ही ओवी जवळजवळ सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. माझा मराठाची बोलू कौतुके, इतकं कौतुक त्यांना या भाषेचं. आणि कुठल्या पातळीला नेऊन ठेवलं? परी अमृताते पैजा जिंके. संस्कृतच्या तुलनेत मराठीला इतक्या उंच पातळीवर नेऊन ठेवलं की ही अमृतास अमृतासोबत कॉम्पिटिशन करत आहे. परी अमृताते पैजा जिंके. माऊली कॉन्फिडन्सने सांगतात की ऐसी अक्षरे रसिके मिळविन, रसिकांसाठी मी इतके सुंदर अक्षरं तयार करीन. किंवा इतर ठिकाणी 12 अध्यायात वगैरे मध्ये माऊलींनी सांगितलं, ये मराठीची ये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखची बरी हो दे या जगा. म्हणजे या मराठीची नगरी आत्मज्ञानाची रेलचेल कर आणि जगाला केवळ ब्रह्मसुखाचेच घेणे देणे होऊ दे. आपल्या सद्गुरूंना अशा वेळोवेळी प्रार्थना करतात माऊली. आता अमृत अनुभव आणि हे अनुभवामृत, चांगदेव 65 हा एक सूत्रग्रंथ आहे. अमृत अनुभव काय आहे? ते माऊलीचं स्वतःच नाथ संप्रदायातून मिळालेलं अमृत आहे. आणि या चांगदेव 65 सूत्ररूपाने ज्ञानोबारायाने सर्व ग्रंथाचे आणि सर्व शास्त्रांचे सार या 65 ओव्यांमध्ये भरले आहे. इतका सुयोग्य चांगदेव, योगाचा योगीराज असा चांगदेव, त्याच्यामध्ये सगळं काही होतं, फक्त आत्मतत्वाची कमतरता होती. तर ते आत्मतत्व भरून काढण्यासाठी म्हणून हा ग्रंथ सांगण्यात आला आणि म्हणून चांगदेव पासष्टीचा वाचक हा पूर्ण आणि पूर्वतयारीचा असायला लागतो. म्हणून आपण खूप बरं केलं की आधी आपण ज्ञानेश्वरीवरचं निरूपण पूर्ण केलं. ज्ञानेश्वरीवरचं पूर्ण निरूपण जर झालं नसतं तर कदाचित या ओव्या उलगडल्या नसत्या. आणि आता ज्ञानेश्वरी आणि चांगदेवपाष्टी झाल्यानंतर मग थोडं आपल्याला अमृतानुभव कळून येईल. तोपर्यंत अमृतानुभवाला आपण बोट लावणार नाही. चांगदेवासारख्या महान योग्याला आत्मज्ञानी बनविणारा हा केवळ 65 ओव्यांचा ग्रंथ आहे. हा ग्रंथही नाही आहे, हे तर एक पत्र आहे किंवा पत्राचं उत्तर आहे. आणि हे साधे सुद्धे पत्र नाही बरं, हे फार विचित्र पद्धतीचं पत्र आहे. काळाच्या ओघामध्ये ते अखंड तसेच्या तसे राहिलेलं आहे. म्हणजे 800 वर्षापूर्वीचं हे पत्र अजूनही ताजं आहे, याला शिळेपणा आलेला नाही. अजूनही तितकंच प्रासंगिक आहे, अजूनही तितकंच अप्रोप्रिएट आहे आजच्या तरुण पिढीला, प्रबुद्ध लोकांना, विद्वानजनांना, सगळ्यांना आत्मज्ञानाचा मार्ग सर्रास मोकळं करून देणारं हे पत्र आहे. मुमुक्षू, भक्त, साधकजन ते पुढेही सतत प्रेरणा देत राहील या सर्व लोकांना हे पत्र, आणि आत्मज्ञानाचा बोधसुद्धा देत राहील. आणि हे पत्र म्हणजे हे जणू काही एक हा वेगळा विषयच मौलींनी या जगासमोर मांडलेला आहे. आणि याच पत्राच्या स्पष्टीकरणासारखे, जसं आपलं पत्र असतं ना आपण म्हणायचो मजकूर, मजकूर कळला नाही का, आपण म्हणायचो तीर्थरूप, श्री 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 फलाने फलाने, साष्टांग नमस्कार विनंती विशेष, पत्र मिळाले, मजकूर कळला, मजकूर समजला. मजकूर, याचा मजकूर काय आहे? याचा मजकूर समजणे का इतकं सोपं आहे का? कोणाचं पत्र वाचल्यानंतर त्याचा मजकूर कळेल? आधीच्या काळात मनी ऑर्डर पाठवायचे पोरांना, मनी ऑर्डर मिळाला की पोरगा बापाला पत्र लिहायचा, बाबा तीर्थरूप, आई आणि बाबा साष्टांग नमस्कार विनंती विशेष. पत्र लिहिण्याचे कारण की मनी ऑर्डर मिळाला, मजकूर कळला. हे इतकं सोपं नाही आहे. मुमुक्षू, भक्त, साधक यांना हे समजणे आणि त्याप्रमाणे आपल्या वागणुकीमध्ये परिवर्तन करणे, कारण हा सूत्रग्रंथ आहे. याच्यामधले व्हॅरिएबल्स ॲडजस्ट करायला लागतील. जर तुम्हाला फायनल उत्तर काय पाहिजे, फायनल उत्तर तुम्हाला मोक्ष पाहिजे, मग त्याप्रमाणे तुम्हाला या गणितातले व्हॅरिएबल्स ॲडजस्ट करायला लागतील. ABCD हे जे व्हॅरिएबल्स असतील त्याप्रमाणे तुम्ही असे ॲडजस्ट कराल जेणेकरून शेवटी उत्तर तुम्हाला मोक्ष आलं पाहिजे, नाही का? मुक्ती आली पाहिजे, साधना आली पाहिजे, मग इतकं सोपं सूत्र हे आहे. पण इतकं सोपं दिसायला जरी असलं तरी वास्तविक हे आचरणात आणणे हे महत्त्वाचं आहे. अवघड जरी असेल तरी पण हे आचरणात हळूहळू आणता येईल. आणि जसं आता ज्यावेळी गीतेचा शेवट होतो, त्या 18वा अध्याय जेव्हा येतो, त्या 18व्या अध्यायाचा शेवटला जो श्लोक असतो, मला वाटते 75 नंबरावा श्लोक असतो हा, सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. मौली ज्ञानेश्वर महाराजांनी संपूर्ण ज्ञानेश्वरी झाली आणि या हा जेव्हा 75वा 78 श्लोक आहे त्या अध्यायामध्ये, त्यातला 75वा श्लोक जेव्हा आला तेव्हा फार सुंदर त्याची व्याख्या केली. आणि तसाही विचार करा, त्या अर्जुनाला सगळं ज्ञान देऊन झालं, सगळं ज्ञान देऊन झालं तरी अर्जुनाचं मन काही ऐकत नव्हतं, त्याचं मन काही भरत नव्हतं, त्याला आणखीन आणखीन ऐकण्याची इच्छा होत होती, कुठेतरी फुल स्टॉप लावावा. आता त्याला हे कळत नव्हतं कधी सगुण रूप, कधी निर्गुण रूप, कधी विश्वरूप, यापैकी मी काय करू, काय कोणतं मला बरं आहे, कधी कर्मसन्यास, कधी कर्मयोग, कधी ज्ञानयोग, कधी अष्टांगयोग, आता मी नेमकं करू तरी काय? जेव्हा इतकं सगळं तुम्ही सांगाल तर नेमकं आपण करायचं काय? आता सर्व या ग्रुपवर सर्वांनी ज्ञानेश्वरी ऐकली, निरूपण ऐकलं, पण आता करायचं काय नेमकं? आपल्या जीवनामध्ये हे कसं उतरवायचं? कधी कोणती गोष्ट ॲडॉप्ट करायची आहे? एकच गोष्ट ॲडॉप्ट करायची आहे की सर्वच गोष्टी वेगवेगळ्या क्षणी ॲडॉप्ट करायच्या आहे? कर्मसन्यास सगळाच करायचा आहे की काही कर्मांचा संन्यास करायचा आहे? त्याग कर्मत्याग सगळाच करायचा आहे की काही कर्मांचा त्याग करायचा आहे? हे समजणे अवघड आहे. याच्यासाठी नित्यप्रती आपला जोपर्यंत अभ्यास स्वानुभवाच्या बैठकीवरून होणार नाही, म्हणजे जोपर्यंत आपण या सर्व गोष्टी आपल्या आचरणात आणणार नाही, तोपर्यंत हे सगळं कळायचं नाही. हे सगळं पुस्तकी राहील, मग हे सगळे मोठे मोठे शब्द राहील. म्हणून लवकरात लवकर हे जे आचरणात आणता येईल, संपूर्ण ज्ञानेश्वरीचं निरूपण आता त्या आपण त्या याच्यावरती टाकलेलं आहे. ज्या या ग्रुपमध्ये जी माहिती दिली होती, जे 3 पॉडकास्टच्या लिंक्स आहेत, त्या लिंक्सवरती संपूर्ण ज्ञानेश्वरी प्रत्येक भाग आणि त्याला व्यवस्थितपणे विभक्त करून लिहिलेलं आहे. हे सगळं काम कॅनडा बँकवर कॅनडामधून होत आहे, तर प्रत्येक भागाला व्यवस्थित त्याचा नंबर आहे, अध्यायाचा नंबर आहे, त्याच्यानंतर त्याला श्लोकाचा नंबर आहे, त्याच्यामध्ये किती ते किती ओव्या आहेत त्याचा नंबरसुद्धा आहे. म्हणजे तुम्हाला काय पाहिजे हे सगळं तिथे ठेवलेलं आहे. जसं मांडलेलं असतं ना दुकानामध्ये, इथे समोसे, इथे कचोरी, इथे रसमलाई, इथे गुलाबजामून, हे सगळं ठेवलेलं आहे. तुमची गोडी कशात आहे पहा आणि ती त्याप्रमाणे खा. तर अर्जुनालासुद्धा हा भ्रम पडला की काय करावं काय नाही हे देवानी ओळखलं. म्हणून देवानी सांगितलं, तू काही भानगडीत पडू नको राजा, सर्व धर्मान परित्यज मामेकम शरणम राजा. सर्व धर्म अधर्म या गोष्टीची तू काही काही विचारच करू नको. सर्व धर्म आणि अधर्म याला कारणीभूत असलेला अज्ञान परित्यज त्याचा तू त्याग करून टाक आणि या कोणत्याच भानगडीत पडू नको. कुठलं ज्ञान, कुठले कर्म, कुठली विद्वत्ता हे सगळं सोडून दे. काय कर? मामेकम शरणम रजा. फक्त मला एकट्याला शरण ये. आता शरण शब्द म्हणजे नुसतं शरण म्हणजे लोटांगण घालणे नाही आहे. या शरण शब्दामध्ये समर्पण आहे. आणि समर्पण म्हणजे काय? मी तुम्हाला सांगितलं होतं आधी पण, समर्पण म्हणजे जसं पाण्यामध्ये मीठ टाकतो आपण, मग ते पाण्यामध्ये मीठ असं विरघळतं की ते पाणी कोणतं आणि मीठ कोणतं याचा पत्ता लागत नाही. म्हणून आपण आपलं अस्तित्व, संपूर्ण अस्तित्व त्या परमात्म्याच्या चरणी, त्या सद्गुरूच्या चरणी अशा पद्धतीने अर्पण करायचं की आपण हे वेगळं शिल्लक राहिलं नाही पाहिजे. मी म्हणून मी हा वेगळा शिल्लक राहायलाच नको. म्हणून तुम्ही कधीतरी या गोष्टीला ऑब्झर्व कराल. कधी तुमच्या अवतीभोवती आलेले जे सात्विक लोक असतात त्याच्यामध्ये कधी तुम्हाला असा कोणी आठवतो का जो मी शब्दाचा वापरच करत नाही? मी हा शब्द अत्यंत कमी वेळी वापरतो. मी हे केलं, मी ते केलं, किंवा माझ्यामुळे असं झालं, मी शब्दाचा तो पूर्णपणे त्याग करतो. आणि मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासू जाण निरंतर. माऊलीची व्याख्या, संन्यासी शब्दाची व्याख्या काय आहे माऊलीची? आणि मी माझी ऐसी आठवण, मी आणि माझे, मी जागोजागी मी 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 केलं मी केलं मी केलं हा दंभ, माझे हे अटॅचमेंट, माझी बायको, माझं पोरग, माझी प्रॉपर्टी, माझं दुकान, माझी शाळा, माझे आणि मी माझी ऐसी आठवण, मी माझे करणे नाही तर त्याची आठवण सुद्धा न करणे. मी माझे ऐसे आठवण विसरले जायचे अंतकरण, परत अंतकरण. फक्त मन विसरलं नाही तर बुद्धीसुद्धा विसरली, मन आणि बुद्धीच विसरली नाही तर चित्तसुद्धा विसरलं, मनबुद्धी आणि चित्तच विसरलं नाही तर तो अहंकारसुद्धा विसरला. म्हणून मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. पार्था तोच संन्यासी आहे आणि तो संन्यासी निरंतर आहे. नुसतं भगवे वस्त्र घातले म्हणजे संन्यासी झाला असं नाही. तर देव सांगत होते की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रजा, मला एकट्याला शरण आहे. शरण म्हणजे समर्पण भावानी आहे. अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामी माशुषा, मी तुला गॅरंटी देतो की मी तुला सगळ्या पापांपासून मुक्त करील आणि तुला मोक्षसुद्धा मिळवून देईल माशुषा, तू घाबरू नको. म्हणून हे जे अभिवचन आहे हे फार महत्त्वाचं आहे. आणि ही जी पहिली ओवी या चांगदेव पासष्टीची अगदी सूत्रप्रधान ओवी, आणि त्या सूत्रातून आपल्याला सांगत आहे माऊली की हा जो आभास आहे हा मिथ्या आहे. स्वस्ती श्री वटेशू जो लपोनी जगदाभासू, दावी मग ग्रासू प्रकटला करी. तर अशी ही हे पहिलं सूत्र आहे की हा आभास सगळा मिथ्या आहे, आणि जिथे परमात्मा आहे तिथे आपल्याला तो आभास दिसू शकत नाही, आणि जिथे तो आभास आहे तिथे तो परमात्मा असण्याचं काही कारणच नाही. या दोन्ही गोष्टी निरनिराळ्या आहे, आणि याला व्यवस्थित पद्धतीने समजणे आणि समजावून घेणे हाच या पहिल्या ओवीचा उद्देश होता. आज इथे ही चांगदेव पासष्टीची पहिली ओवी समाप्त होत आहे, आणि उद्या आपण दुसऱ्या ओवीला सुरुवात करूया. आज इथेच थांबू. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय.